नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत देश सेमीकंडक्टर क्षेत्रांत नेटान उदरगत करून आपल्या डिजिटल फुडाराक उर्बा दिवपाक एक घटमूट यंत्रणा तयार करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. विदेशी दबाव आसून लेगीत वेपार करारांत घेतिल्ल्या धाडसी निर्णया खातीर देशभरांतल्या शेतकारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानल्यात. सरकारान विदेशांत रावपी भारतीय नागरिकां खातीर नेम खर केल्यात. आनी भारताच्या नम्रता बत्रान चीनात आयोजित संवसारीक खेळा सर्तीत बायलांच्या वुशू खेळात पयले पदक जिखून इतिहास घडयलो. आता पुराय खबरो. भारत देश सेमीकंडक्टर क्षेत्रांत नेटान उदरगत करून आपल्या डिजिटल फुडाराक उर्बा दिवपाक आनी जागतीक नवनिर्माणाक चालना दिवपाक एक घटमूट अशी पर्यावरण यंत्रणा तयार करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें की आंध्र प्रदेश, ओडिशा आनी पंजाबांतल्या सेमीकंडक्टर युनिटांक मान्यताय दिवपा संबंदीत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयाक लागून उत्पादन क्षमताय वाडटली, उच्च कुशळटायेच्यो नोकऱ्यो निर्माण जातल्यो आनी भारताक जागतीक पुरवण साखळेंत मुखेल घटक म्हूण सुवात मेळटली. केंद्रीय मंत्रीमंडळान काल 4 नव्या सेमीकंडक्टर उत्पादन युनिटांक मान्यताय दिल्या, जाचो अदमासा प्रमाण 4,594 कोटी रुपया खर्च येतलो. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेपदाखाला मंत्रीमंडळान हो निर्णय घेतला अशी माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिल्या. परकीय दबाव आसून लेगीत वेपार करारांत घेतिल्ल्या धाडसी निर्णया खातीर देशभरांतल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानल्यात. शेतकार संघटनेच्या फुडाऱ्यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांचे कडेन बसका घेऊन शेतकऱ्यांच्या हिताची राखण करपा खातीर सरकारान घेतिल्ल्या निर्णायक कृती खातीर उपकार मानले. गृह मंत्रालयान भारतीय परदेशी नागरिकांचेर नियंत्रण दवरपाचे नेम खर केल्यात. 2 वर्सां वा ताचे परस चड काळ बंदखणीची ख्यास्त फरमायल्यार वा 7 वर्सां वा ताचे परस चड बंदखणीची ख्यास्त दिवपी गुन्यांवाचेर आरोपपत्र दाखल केल्यार OCI नोंदणी रद्द करतले अशें मंत्रालयान सांगलां. गृह मंत्रालयान केल्ली ही अधिसुचोवणी नागरीक कायदो 1955 आनी नागरिकत्व नेम 2009 हांच्या तरतुदी खाला येता, जातूंत केंद्र सरकाराक थारायल्ल्या अटी खाला OCI नोंदणी रद्द करपाचो अधिकार आसा. जैव इंधन आनी हरित हायड्रोजनचे उत्पादन आनी वापर वाढयल्यार भारत देश उर्जा निर्यात करपी देश थारूंक शकता अशें केंद्रीय रस्ते येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. जागतीक जैव इंधन दिसा निमतान काल पुण्यात बायोवर्स उपक्रमाच्या उक्तावणा वेळार मंत्री गडकरी उलयताले.
कहा हमारे यहाँ सब शुगर फैक्ट्री वालों को बॉयलर में बगास जलाने के बजाय बगास से CNG बनाओ बायो डाइजेस्टर में डालकर, और CNG के बजाय अगर आगे चल जाए तो हाइड्रोजन बनाओ. हमने अभी रिसेंटली हाइड्रोजन का पायलट प्रोजेक्ट शुरू किया 10 रूट पर. तो हाइड्रोजन इज अ फ्यूल फॉर द फ्यूचर, और हाइड्रोजन के कारण जो ग्रीन हाइड्रोजन है, मुझे लगता है कि हमारे देश की तस्वीर बदल जाएगी.
लोकसभेन खण आनी खनिज उदरगत आनी नियमन दुरुस्ती विधेयक 2025 संमत केला. ह्या विधेयकातल्यान खण आनी खनिज उदरगत आनी नियमन कायदो 1957 हातूंत आनीक दुरुस्ती जातली. सध्याच्या भाडेकरारात हेर खनिजात जोडपा खातीर लीजधारक राज्य सरकाराक अर्ज करपाक शकता अशी तरतूद ह्या विधेयकात आसा. तातूंत लिथियम, ग्रेफायट, निकेल, कोबाल्ट, भांगर, रुपे हांचो आस्पाव जाता. खगोलशास्त्र आनी खगोल भौतिकशास्त्रावेल्यान 18व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडाक काल सावन मुंबईत सुरवात जाल्या. 10 दीस चलतल्या ह्या कार्यावळीत 64 देशांतले सुमार 300 विद्यार्थी वांटेकार जाल्यात. वैज्ञानीक जिज्ञासा पोसपाक आनी तरणाट्यांक सक्षम करपा खातीर भारत देश कटिबद्ध आसा अशें ह्या कार्यक्रमा वेळार तांच्या व्हिडिओ संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. भारत सहकार्याच्या शक्तीचेर विश्वास दवरता आनी हे ऑलिंपियाड त्याच भावनेचे प्रतिबिंब आसा अशें तांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन, तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. वेगवेगळ्या मुद्द्यावेल्यान विरोधी पक्षांच्या गोंधळाक लागून काल लोकसभा दनपारा 12 मेरेन तर राज्यसभा दनपार 2 मेरेन स्थगित केली. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वरांचेर सुरू झाले तेव्हा विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्याच गोंधळाच्या वातावरणात ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी आणि प्रधानमंत्री आवास योजन ग्रामीण अंतर्गत संबंधित प्रश्नाचेर उत्तर दिले. राज्यसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा उपसभापती हरिवंश हांणी शून्य वर सुरू करपाचो यत्न केलो तेन्ना निषेध करपी सदस्यांक तांचे सुवातेर परत वचपाचे आणि सभाघरात शून्य वर सुरू करपाची परवानगी दिवपाचे आवाहन केले. बोवाळ सुरू उरिल्ल्यान उपसभापतींनी उपरांत कामकाज दनपारा 2 मेरेन स्थगित केले. पुलीस अकादमीत प्रशिक्षण घेतिल्ल्या गोयच्या आयआरबी पुलिसांच्या तुकडीची पासिंग आउट परेड काल झाली. फाटल्या 10 महिन्यात गोयच्या 700 पुलिसांचे ह्या अकादमीत प्रशिक्षण झाला. हातूंत 569 दादले आणि 131 बायला पुलिसांचा आसपाव जाता. ह्या गोय पुलिसेच्या पासिंग आउट परेडीच्या कार्यावळीक गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत तशेंच आसामचे मुखेलमंत्री हिमंत बिश्व शर्मा आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. गोय आणि आसाम राज्य भौगोलिकरित्या पयस आसात. गोय सरकारान आसामच्या पुलीस अकादमीत गोय पुलिसेक प्रशिक्षण दिवपाक धाडिल्ल्यान आसामचे मुखेलमंत्री हिमंत बिश्व शर्मा हांणी गोयचे मुखेलमंत्र्यांचे उपकार मानल्यात. गोय राज्यासहित देशाच्या सेवेत ह्या पुलिसांनी सदांच तत्पर रावचे असे आवाहन त्यांनी पोलिसांक केला.
गोवा पोलीस का कॅडेटो को ट्रेनिंग करणे का मौका देके गोवा सरकारने गोवा और आसाम का जो डिस्टेंस था जो हमारे बीच का जो ज्योग्राफिकल डिस्टेंस थे इसको बहुत करीब लेके आया है. मैं गोवा पुलिस का सारे रिक्रूट कॉन्स्टेबल्स को कैडेट्स को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ.
गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी विकसित भारता वांगडा विकसित गोय करतना पुलिसांची सेवा नागरिकांक न्याय दिवपाच्या नदरेतल्यान महत्वाची असा असे म्हणा. पुलीस कॉन्स्टेबल हो पुलीस सेवेतलो मुळावट घटक असा. ह्या प्रशिक्षणातल्यान गोयची न्यायव्यवस्था आणि घटमूट जातली असो विश्वास ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी उक्तायला.
आज हम इस आसाम के पवित्र धरती पर माँ कामाख्या के भूमि में लांचित फुरफुकन अकादमी में इंडिया रिजर्व बटालियन के 700 रिक्रूटेड कांस्टेबल 569 द मेल कांस्टेबल और खास करके अपने 131 अपने बहन कांस्टेबलों को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ.
संस्कृती मंत्रालयान काल नवी दिल्लीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा बायक रॅलीचे आयोजन केले. संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, मंत्री किरण रिजिजू, संजय सेठ आणि दिल्लीचे मुखेलमंत्री रेखा गुप्ता आणि हेरांनी ह्या रॅलीत फुडारपण केले. ही रॅली स्वतंत्रता दिसा आदी मनोवपी वर्सुकी उत्सवाचा एक वाटो आशिल्लो. ह्या वेळार मंत्री शेखावत हांणी सांगला की तिरंगो देशाक एकतेच्या सुत्रांत बांधता आणि आमकां देशा खातीर आपले प्राण अर्पण केल्ल्या जवानांचा उघडास करून दिता.
तिरंगा कैसी ताकत है जो हम सबको एकता के सूत्र में बांधता है और तिरंगा हमें स्मरण कराता है उन लाखों लाखों बलिदानियों का जिन्होंने देश की रक्षा के लिए देश की स्वतंत्रता के लिए अपने आप को समर्पित किया. तब देश का प्रत्येक व्यक्ति अपने घर पर तिरंगा फहरा करके अपने आप को गौरवान्वित महसूस करे.
चीनातल्या चेंगडूत काल झाल्ल्या 2025 संवसारीक खेळा सर्तीत बायलांच्या 52 किलो वुशू खेळा प्रकारात भारताच्या नम्रता बत्रान रुप्या पदक मिळवून इतिहास घडयलो. संवसारीक खेळा सर्तीत वुशू खेळा प्रकारात भारताचे हे पहिलेच पदक असा. दादल्यांच्या कंपाऊंड तिरंदाजी सर्तीत ऋषभ यादवच्या काश्या पदका उपरांत हे देशाचे दुसरे पदक असा. 24 वर्सां पिरायेच्या नम्रता बत्रान फाटल्या वर्सा आशियाई वुशू चॅम्पियनशीप सर्तीत लेगीत रुप्या पदक मिळयले. भारतीय हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि तेलंगणात थोड्या प्रमाणात पाऊस पडपाचा रेड अलर्ट जारी केला. तसेच शुक्रार मेरेन जम्मू काश्मीरात आणि ह्या महिन्याचे 17 तारखे मेरेन तेलंगणात घोग्यांनी पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. छत्तीसगड, विदर्भ, कर्नाटकात जगला आणि वादळी वाऱ्यासहित गडगड मारपाची शक्यताय असा असे हवामान खात्यान कळीत केला. आता खबरो सोपोवच्या आधी पोर्तुनीक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारत देश सेमीकंडक्टर क्षेत्रात नेटान उदरगत करून आपल्या डिजिटल फुडाराक उर्बा दिवपाक एक घटमूट यंत्रणा तयार करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. विदेशी दबाव आसून लेगीत व्यापार करारात घेतिल्ल्या धाडसी निर्णया खातीर देशभरातल्या शेतकारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानल्यात. सरकारान विदेशात रावपी भारतीय नागरिकांखातीर नेम आनीक खर केल्यात आणि भारताच्या नम्रतापत्रान चीनात आयोजित केल्ल्या संवसारीक खेळा सर्तीत बायलांच्या वुशू खेळात पहिले पदक जिखून इतिहास घडयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.